स्वाभाविक है। सर्वसाधारणपणाने विचित्र वागणं म्हणजे इतक्या टोकाचं जर नसेल तर आपल्याला व्यक्तीचं वागणं थोडंसं सहन करणं हे क्रमप्राप्त राहतं, कारण तुम्ही दुसऱ्याचा स्वभाव बदलू शकत नाही। दुसऱ्या व्यक्तीला आपल्यासारखं सर्वस्वी बदलणं हे अशक्यच असतं। एवढंच नव्हे तर टोकाची अपारमार्थिक किंवा अश्रद्धा अशी एक व्यक्ती जरी घरात असेल तरी देखील अत्यंत त्रास होतो, बाकीच्या सगळ्यांना खूप त्रास होतो। नुकतेच एक साधक मला सांगत होते की ते म्हणाले की आमच्या मंडळी अजिबात अनुकूल नाहीत परमार्थाला, ते मात्र खूप आनंदात दिसतात, खूपच आनंदात। त्यांचं कधीही केंद्र चुकलेलं मी पाहिलं नाही, गेल्या कित्येक वर्षात ते केंद्रात कधी आले नाहीत असं झालं नाही, त्यांचं कधीही केंद्र चुकत नाही, त्यांची घरातली साधना कधीही चुकत नाही। पण ते म्हणाले की खोलीतून दार उघडून आपल्या खोलीतून बाहेर आलं की सगळा रजोगुण असतो, टीव्ही लावलेला असतो, आणि आमच्या मंडळींना अतिशय अनास्था। अशा वेळेला त्या व्यक्तीला काही प्रमाणात वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे, याच्यात अस्वाभाविक काही नाही। एवढंच नव्हे तर अशा भिन्न प्रकृतीच्या माणसांच्या सगळ्याच प्रकारच्या प्रतिक्रिया देखील वेगवेगळ्या असतात घरामध्ये। असं असल्यामुळं त्या व्यक्तीच्या स्वभावाशी नित्य संबंध जेव्हा येतो तेव्हा त्याचा साधनेवर परिणाम होतो असं इथं म्हटलेलं आहे। अशा वेळेला साक्षीत्व, प्रेमभाव या संकल्पनांचा अभ्यास करणं अवघड जातं। एक आपण लक्षात घेऊ की सद्गुरूंनी अनुग्रह दिला तेव्हा आणि आपण परमार्थ करायला सुरुवात केली तेव्हा हे गृहित धरूनच सद्गुरूंनी अनुग्रह दिला की तुमच्या अवतीभोवती विविध प्रकारची परिस्थिती असू शकेल। तुम्ही परमार्थाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुमच्या घरातल्या सगळ्या मंडळींची परवानगी काढून तर परमार्थाला सुरुवात नाही केलेली, आणि ती कधी मिळण्याची शक्यता देखील नव्हती। असं असल्यामुळं याही बाबतीत आपल्याला एक प्रकारे शांततेने, संयमाने, धीराने असंच निभावावं लागेल। कित्येक भगिनी मला माहितीच्या आहेत की त्यांचे पती अनुकूल नव्हते, परमार्थाकरता अजिबात अनुकूल नव्हते, आणि रोज उठून घरात त्यांना त्रास देखील होत होता परमार्थाकरता, परमार्थ करते एवढ्याकरता केवळ त्रास होत होता, अतिशय त्रास होत होता। कालांतराने आणि जवळपास महिन्यातून एकदा किंवा दोनदा माझ्याकडे तक्रार देखील करत होत्या की असं असल्यामुळं साधना नीट होत नाही, असं असल्यामुळं नाम नीट होत नाही, ध्यानाला बसता येत नाही, येता जाता टोमणे मारतात। म्हणजे त्यांच्या वागण्याचा साधनेवर यांचा परिणाम होत होता, पण कालांतराने यांचा परिणाम देखील त्यांच्यावर झाला असं लक्षात आलं। यांचा परिणामही त्यांच्यावर झाला, ते हळूहळू केंद्रात यायला लागले, ते ध्यानाला बसायला लागले, ते श्रवणाला यायला लागले। त्यामुळे असं समजू नका की परमार्थी माणसाच्या जीवनावर इतरांचा जो परिणाम होतो त्यामुळे त्याच्या परमार्थाला धक्का बसतो, तर एका सातत्याच्या वर्तनाचा दुसऱ्यालाही कुठेतरी धक्का बसतच असतो। माणूस दगड नसतो समोरचा, त्याला कळत असतं आपलं वर्तन आणि दुसऱ्याचं वर्तन याची तुलना त्याच्याही मनात चालू असते। अहंकाराची गोष्ट असेल की एखाद्याला पटकन बदलता येत नाही। किंवा नीट समज नसतील म्हणून बदलता येत नाही. मी याच्यातून व्यसनी घरातल्या घरात चोऱ्या करणारे असे लोक मात्र सोडून देतोय, ते दुर्दैव समजायचं. पण जर सामान्यपणाने विभिन्न अशा प्रकारचे तर दीर्घकाळ हे सगळं सहन करण्याखेरीज काही गत्यंतर आणि पर्याय नसतो. आणि सगळं घर अतिशय अनुकूल आहे अशा परिस्थितीमध्ये आपला जराही कस लागत नाही. सगळेच्या सगळे उठतात आणि केंद्रामध्ये येतात, केंद्रातून सगळेच्या सगळे परत जातात, हे भाग्यवान घर आहे याच्यात काही शंका नाही. पण या भाग्यामध्ये जर एखादी व्यक्ती विरोध करणारी असेल तर आपल्या मनाची स्थिती कशी राहू शकते याची परीक्षा नाही आहे. तुम्ही लक्षात घ्या की प्रत्येक गोष्टीमध्ये काही आहे आणि काही नाही. जे अनुकूल आहे त्याच्याबद्दल फार बरं वाटतं, हे अगदीच खरं आहे. पण आणि ती ईश्वर कृपा देखील वाटते. पण आपलं मन खूप अनुकूल अनुकूल अशा गोष्टींमुळे देखील परमार्थाला फारच पोषक अशा पद्धतीने वर्तन करेल असं सांगता येत नाही. थोडासा विरोध असेल तर त्या परिस्थितीत आपण राहू कसे शकतो, वर्तन कसे करू शकतो, तर हे देखील समजायला मदत होते ना. आणि साक्षीत्व हा जो अभ्यास आहे हा अभ्यास आपल्या आत्मस्वरूपाची सतत आठवण आणि आत्मस्वरूपातून देह मन बुद्धीच्या कार्याकडे वेगळेपणाने पाहणं, आपल्या देह मन बुद्धीच्या कार्याकडे वेगळेपणाने पाहणं, काय कल्पिते कल्पना, काय जल्पिते वासना, अंतरींचे तरंग नाना काये म्हणती, असं आपल्या मनाकडे वेगळेपणाने पाहणं, आपल्या कृतीकडे कृती करत असतानाच आपण आत्मस्वरूप आहोत, सच्चिदानंद आहोत हे लक्षात ठेवून त्या कृतीकडे कृती चालू असताना वेगळेपणाने पाहणं. तुम्ही आता इथं बसलेले आहात आणि तुम्ही बसलेले आहात हे वेगळेपणाने पाहत आहात. असा एक तुमच्याच अंतर्यामी आहे की जो वेगळेपणाने पाहतोय की सत्संगाला बसलेले आहोत. सत्संग झाला, इथून तुम्ही उठलात तर उठता क्षणी तुम्ही एका बाजूनी देहाने उठता आहात आणि देह आपला उठतो आहे आणि आता आपल्याला बाहेर जायचं आहे. या बाहेर जाणाऱ्याला तुम्ही वेगळेपणाने देखील पाहत आहात. तुम्ही घरी गेलेले आहात, जेवता आहात आणि जेवण करणारा जो आहे त्याला वेगळेपणाने पाहणारा एक कोणीतरी आहे आणि जो आहे तो सच्चिदानंद आहे. तुम्ही जेवता आहात आणि तेव्हाच घरातली विक्षिप्त व्यक्ती देखील जेवते आहे तुमच्या बरोबर आणि काही तंटा निर्माण करते आहे, ही गोष्ट तुम्ही वेगळेपणाने पाहत आहात. तुम्ही आत्मरूप आहात, वेगळेपणाने पाहत आहात. क्वचित देहबुद्धीवर किंवा वारंवार देहबुद्धीवर देखील येईल एखादा, तरी देखील ही वेगळेपणाने पाहण्याची अशी जी सवय आहे ती सवय आमूलाग्र बदल घडवते. याच्यात जर अडथळा होत असेल तर बाहेरच्या व्यक्तीचा आहे असं कृपा करून समजू नका, तो तर आहेच. पण तुम्हाला तुमच्या इथं बसण्याबद्दलच वेगळेपणाने पाहता येत नाहीये. तुम्ही आत्मरूप आहात अशी भावना करून तुम्ही जेवता आहात आणि कोणी विक्षिप्त व्यक्ती शेजारी नाहीये तरी देखील तुम्हाला साक्षीत्वाने जेवता येत नाहीये, ही तुमची अडचण आहे. आपली खरी अडचण व्यक्ती नाहीये, बाहेरची व्यक्ती ही काही थोड्या मर्यादित प्रमाणात निश्चित अडचण आहे. पण त्या व्यक्तीचा आणि तुमचा संबंध आहे त्याच्याही पेक्षा कितीतरी स्पेस अशी आहे, कितीतरी जागा अशी आहे की त्यावेळी तुम्ही साक्षीत्वाचा अभ्यास करू शकत होतात पण करत नाही आहात. करू शकत होतात पण तुम्ही बेसावध आहात, तुम्ही करत नाही आहात. आत असणाऱ्या अविनाशी चैतन्य रूप सहज प्रियाची परम सीमा अशा आत्म्याच्या ठिकाणी, परम प्रेमास्पद अशा आत्म्याच्या ठिकाणी तुम्ही एकरूप आहात आणि त्याच आत्मतत्वाच्या योगानी तेच तत्वतः सर्वत्र भरून राहिलेलं आहे या बोधानी तुम्ही जगताकडे पाहत आहात. तुम्हाला लक्षात येईल की विक्षिप्त व्यक्ती अवतीभोवती नाहीये तरी तुम्ही पाहू शकत नाही आहात. विक्षिप्त व्यक्ती असतानाची गोष्ट निराळी आहे, पण सारखे तर गळ्यात गळे घालून तुम्ही विक्षिप्त व्यक्तीबरोबर जात नाही आहात. जेव्हा ती घरातच नाहीये, बाहेर गेलेली आहे आणि तुम्ही तुमच्या बरोबर आहात, तेव्हा देखील तुम्ही तुमच्या बरोबर म्हणजे आत्म्याबरोबर राहू शकत नाही, ही अडचण आहे. जर असे राहाल तर विक्षिप्त व्यक्ती आल्यानंतर असं राहणं तुम्हाला अधिक काळ जमत आहे, तर विक्षिप्त व्यक्तीबरोबर त्याच्यात मधून अधून खंड पडेल किंवा चांगलाच खंड पडेल आणि ती व्यक्ती गेल्यावर परत तुम्हाला जमेल. त्यामुळे परमार्थातलं जे आपल्याला जमतं आहे ते तर आपण जमवू असं मी तुम्हाला म्हणतो. आपल्याला जे शक्य आहे ते तर जमवू. तुम्ही रस्त्याने चाललेले आहात आणि स्मरण करायचं आहे आणि घरातल्या विक्षिप्त व्यक्तीबरोबर जे काही बोलणं चालणं तिने केलं, वाद निर्माण केला, घरात अस्वस्थता झाली, त्याची आठवण ठेवून तुम्ही चाललेले आहात. त्याच्याऐवजी स्मरण या संकल्पनेप्रमाणे तुम्हाला सोहम स्मरण करता येणं शक्य होतं, तुम्ही करत नाही आहात. तुम्हाला सद्गुरु स्मरण करता येणं शक्य होतं, तुम्ही करत नाही आहात. ही तुमची खरी अडचण आहे. आपली खरी अडचण म्हणजे आपल्या डोळ्यात सळणारं कुसळ आहे. एक छोटी गोष्ट आपल्या डोळ्यात गेली आहे आणि ती आपल्याला बाहेर काढायची. ती व्यक्ती आपल्याला सलती आहे, पण तशी व्यक्ती आपल्या घरात नसेल तर तुम्ही मोठे परमार्थी होणार नाही आहात. आणि ती व्यक्ती तुमच्या बरोबर नाहीये तेवढ्या वेळात तर जमवून घेऊ, तेही तुम्ही जमवत नाही आहात असं मला तुम्हाला सांगायचंय. याच्यातून मार्ग असं काढायचा, तुम्ही मौजेने ठरवून टाका की तुमचा भाऊ आहे आणि तो बरोबर नाहीये, त्याच्या सवयी त्याचं बोलणं चालणं तुम्हाला पसंत नाहीये आणि तो घरी आला, तो घरी येईपर्यंतच्या काळात तुम्हाला कोणी अडवलेलं नव्हतं, तो घरी आल्यानंतर मधून अधून तुम्हाला जमणार नाहीये, तर तुम्ही या अभ्यासाकडे मौजेनी पहा की आपल्याला किती वेळेला साक्षीत्व जमतंय ते बघू. एका आव्हानासारखं बघा, बघता येणं शक्य आहे. आपल्याला अशा करता जमत नाही की आपलं जे मन आहे ते मन साक्षीत्वाच्या ठिकाणी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहून वर्तन करण्यासाठी सहकार्यच करत नाहीये, म्हणून आपल्याला जमत नाहीये. तर आपण कारण शोधतो आहोत, या व्यक्तीमुळे होत आहे की त्या व्यक्तीमुळे होत आहे. ज्यांच्या घरात सगळीच अनुकूलता आहे, प्रतिकूलताच नाहीये, त्यांना देखील साक्षीत्व जमत नाही, ही अडचण आहे. ज्यांच्या घरात सगळीच अनुकूलता आहे, प्रतिकूलता नाहीये परमार्थाच्या दृष्टीने, त्यांनाही प्रेमभाव जमत नाहीये, ही अडचण आहे. ते वाहवत चाललेले आहेत, ही खरी अडचण आहे. त्यामुळं आपली जी अडचण आहे ती अडचण जर नीट समजून घेतली तर आपण किती अंतरंग राहू शकतो हीच खरी असे प्रसंग मात्र निश्चित असतील की एक एक दिवस देखील एखाद्या घटनेचं सगळ्या घरावर सावट पडलेलं आहे. निश्चित असे प्रसंग असतील, याच्यात काही वाद नाही. पण आपण जे काही साधना करतो त्या साधनेची परीक्षा होण्याचा हा काळ आहे असं समजा. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे असं समर्थांनी म्हटलेलं आहे, तसा तो काळ आहे असं समजू. पण असे प्रसंग एक एक दोन दोन दिवस घरावरचं सावट जात सगळ्या घरावर, तुमच्यावरच नव्हे तर वर्षातून एखाद्या वेळेलाच असा प्रसंग येतो अथवा वर्षावर्षात येत नाही. असं असल्यामुळं अशा व्यक्ती असतील तर तेव्हा त्या व्यक्ती जेव्हा तुमच्या समोर नसतील तेव्हा तुम्ही अभ्यास करू शकता. त्याच्याऐवजी त्या व्यक्तीच्या बोलण्या चालण्याचा विचार करण्यामध्ये तुमचं सगळे मनोव्यापार गुंतात का काय हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळं तसं जर होऊ दिलं नाही आणि या म्हणजे पक्क्या ध्यानाच्या उत्तम ध्यानाच्या अशा पार्श्वभूमीवर आपल्याला हा अभ्यास करायचा आहे आणि ध्यानाचा आणि या मध्यवर्ती संकल्पनांचा फार संबंध आहे हे जर लक्षात आलं आणि ध्यानही चांगलं झालं आणि सजग प्रयत्न झाले तर जमेल असं मी तुम्हाला निश्चित सांगतो. जे ध्यान 15 मिनिटं करतात 20 मिनिटं करतात अर्धा तास करतात आणि त्यांना लक्षात येत नाही की काही मध्यवर्ती संकल्पनांची भानगड निर्माण केलेली आहे तर आपण समजू शकतो. पण तुम्ही तसे लोक नाही. तासभर तरी निदान ध्यानाला बसलंच पाहिजे असं मी म्हणतो. मग मध्यवर्ती संकल्पनात काय सांगितलेलं आहे तेही कळेल तुम्हाला, त्याचाही अभ्यास कसा करायचा ते कळेल, नाहीतर नुसतं थिअरेटिकल होऊन जाईल. आपल्याला तसं नकोय. असं असल्यामुळं हे सगळं गृहित आहे की तुम्ही एक तास दीड तास ध्यानाला बसताय आणि प्रश्न विचारताय. तुम्ही श्रवणही करताय मला माहिती आहे आणि ध्यानालाही बसताय. मग त्याच्या पुढे येणाऱ्या अडचणींबद्दल आता मी तुम्हाला सांगितलं. हरिओम तत्सत.
यानंतर सद्भक्त मिहिर गरवारे एक अभंग सादर करेल.
खेळ विसितैसा खेळेन साचार तुझी सूत्रधार बाहुले मी खेळ विसितैसा खेन सचार देवा तुझी धनी मी तुझा चाकर देवा तुझी धनी मी तुझा चाकर तुझाची आधार मज लागी खेळविषितैसा खेळेन साचार बोलविषितैसे बोलेन वचन मज अभिमान कासयाचा मज अभिमान कासयाचा खेळविषितैसा खेळेन साचार कायावाचा मना तुझ्याची आधीन कायावाचा मना तुझ्याची आधीन तुझ्या पायलीन स्वामी म्हणे तुझ्या पा स्वामी मणि खेळविषिते सा केन साचार।
सध्या कामासाठी घरापासून खूप दूर जातो, साहजिकच संध्याकाळी घरी जाण्यासाठी उशीर होतो। मला फक्त सकाळचे 2 तास स्वामीजींनी सांगितलेली साधना व काही स्तोत्र म्हणण्यासाठी मिळतो। जी साधना व स्तोत्र म्हणतो त्याचा परिणाम हळूहळू दिसतो आहे। श्रद्धा व सातत्य सतत वाढत राहावे यासाठी मी काय प्रयत्न करावेत। एका साधकांचा हा प्रश्न आहे, कामाचं ठिकाण खूप दूर असल्यामुळे आणि तिथे जास्त वेळ कदाचित लागत असल्यामुळे संध्याकाळी उशिरा घरी येतात, पण सकाळी मात्र त्यांना 2 तास स्वामीजींनी सांगितलेली साधना आणि स्तोत्र पठण वगैरे ह्यासाठी मिळतो। तर मला हीच एक खूप मोठी भगवंताची कृपा यांच्यावर आहे असं वाटतं। आजकाल माणसाला काय मिळत नसेल तर वेळ मिळत नाही, बाकी सगळं त्याला उपलब्ध झालेलं आहे। कारण बाकी सगळ्या गोष्टी पैसे फेकले की आजकाल मिळतात, पण माणसाला वेळ हा दिवसेंदिवस कमी 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 पडत चाललेला आहे। त्यामध्ये यांना स्वामीजींनी सांगितलेली जी साधना आहे ती साधना करण्यासाठी 2 तास जर का मिळत असतील तर खरोखरच ही अत्यंत भाग्याची घटना आहे। 2 तासांमध्ये आपण ध्यान धारणा, नामस्मरण आणि स्तोत्र असं तिन्ही प्रकाराने तिन्ही साधना करू शकतो। बरेचदा सगळी अनुकूलता असून सुद्धा मनुष्य स्वामीजींसाठी 2 तास काढू शकत नाही, स्वामीजींनी दिलेल्या साधनेसाठी 2 तास काढू शकत नाही। भगवंतांनी म्हणजे माऊलींनी असं सांगितलं की या 8 पहारा माझारी मोटके निमिष भरी दे तुझाय। म्हणजे 8 प्रहर जर का एका दिवसाचे म्हणजे 24 तासांचे केले म्हणजे 3-3 तास त्याचा एक प्रहर असं जर का गृहित धरलं तर दर 3 तासांमागे 1 निमिष म्हणजे 1 सेकंद आपण त्याला 1 मिनिट म्हणू आपल्या सोयीसाठी, 1 सेकंद म्हणजे फारच सोपं वाटतं, 1 मिनिट असं जर का धरलं तर माऊलींचं म्हणणं असं आहे की सबंद दिवसामध्ये तू माझ्यासाठी 8 मिनिटं दे। आपल्याला वाटतं 8 मिनिटं किती सोपं काम आहे, 8 मिनिटं म्हणजे काहीच नाही। आपल्याला सकाळी उठल्यावर पेपर वाचत वाचत चहा प्यायला 8 मिनिटांपेक्षा कितीतरी जास्त वेळ लागतो। 8 मिनिटं म्हणजे काहीच नाही, खूप सोपं असं वाटतं, पण हे खरोखरच एवढं सोपं आहे का असा आपल्या स्वतःला आपण प्रश्न विचारला तर लक्षात येतं की 8 मिनिटं भगवंतासाठी देणं ही एक फार प्रगती झाल्याची अशी घटना आहे। फार प्रगत साधकाचं हे लक्षण आहे। आपण भगवंतासाठी 8 मिनिटं नाही देऊ शकत, आपल्या संपूर्ण भावविश्वातल्या उत्कटतेनी आपण भगवंतासाठी जर का 8 मिनिटं एका दिवसात व्यतीत केली तर ज्ञानेश्वर महाराजांच्या मते आपण खूप मोठी साधना केली। 8 पहारा माझारी मोटके निमिष भरी दे तुझाय, केवळ 8 सेकंदच ते म्हणतात, पण 8 सेकंद म्हणजे आपल्याला नाही पडणार। मला स्वतःलाच ते खूप भीतीदायक वाटतं कारण 8 सेकंद सुद्धा आपल्याला जमणार नाहीये, पण साधनेची सुरुवात म्हणून सुद्धा 8 मिनिटं जर का आपण भगवंतासाठी काढली। कधी कधी आपण 2-2 तास ध्यानाला बसतो, 2.5-2.5 तास ध्यानाला बसतो, त्यात 8 मिनिटं आपण भगवंताला दिली का असा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारण्यासारखा आहे। आपण जेव्हा जेव्हा नाम घेतो, आपण जेव्हा जेव्हा ध्यान करतो, आपण जेव्हा जेव्हा स्तोत्र म्हणतो, आपण जेव्हा जेव्हा भगवंताचे अभंग गातो, त्या प्रत्येक साधनेमध्ये आपण जेव्हा जेव्हा श्रवण करतो तेव्हा संबंध मिळून एका 24 तासातले 8 मिनिटं आपण पूर्णपणे म्हणजे त्याच्यात काहीच नाही, भगवंत आणि आपण ह्या व्यतिरिक्त अजून तिसरं काहीही जिथे शिल्लक नाही, आपल्या मनात एकही वृत्ती नाही, आपल्या बुद्धीत एकही चिंतन नाही, आपल्या बुद्धीत एकही तर्क नाही, आपल्या चित्तामध्ये एकही चिंतन नाही, अशा स्थितीमध्ये 8 तास आपण 8 मिनिटं आपण देणं ही सुद्धा दुरापास्त आहे. आपलं मन खूप चंचल असतं, माणसाचं मन हे अत्यंत चंचल असतं. आपण खूप शांत आहोत असं म्हणता म्हणताच ते अशांत झालेलं असतं. आपल्या मनात विचार येत नाही असं म्हणत असतानाच विचारांचं एक नवीन वादळ आपल्या मनामध्ये निर्माण झालेलं असतं. त्यामुळे 2 तास आपल्याला साधनेसाठी मिळाले तर त्या 2 तासातनं जी तळमळ आपण व्यक्त केलेली आहेत त्यामुळे मला असं खात्रीने वाटतं की आपल्याला सहज त्याच्यातली 8 मिनिटं तरी गवसतीलच. आणि उरलेला जो वेळ असतो त्याच्यात श्रद्धा आणि सातत्य कसं वाढत जाईल, तर आत्ताच स्वामीजींनी जे सांगितलं की हे मध्यवर्ती संकल्प आपण जे करतो, ह्या ज्या मध्यवर्ती संकल्पना आहेत त्याचं चिंतन जरी नुसतं घडलं, समजा आपली मध्यवर्ती संकल्पना प्रेमभाव आहे, तर प्रेमभाव हा शब्द जरी आपल्या मनात आला तरी देखील खूप मोठा पालट त्या क्षणी आपल्या आंतरिक स्थितीमध्ये घडू शकतो. नुसतं अंतर्मुखता हा विचार जरी आला, अंतर्मुख अजून व्हायचंय आपल्याला, पण अंतर्मुखता हे शब्द जरी आले आपल्या मनामध्ये, प्रेमभाव हे शब्द जरी आपल्या मनामध्ये आठवले, साक्षीत्व हा शब्द जरी आपल्या मनामध्ये आठवला तरी देखील एकदम सगळी दुनिया पालटून जाते. सगळी साधना जी आहे ते माणसाचं आंतरिक विश्व पालटण्यासाठी आहे. बरेचदा आपल्याला असं वाटतं की याचा बाह्य विश्व पालटण्याशी खूप संबंध आहे, बाह्य विश्व पालटण्याशी याचा 1% सुद्धा संबंध नाही. याचा सगळा संबंध आपलं अंतरंग पालटण्यासाठी आहे. एक मध्यवर्ती संकल्पाचा विचार मनात येल्याने सुद्धा आपलं सगळं भावविश्व ढवळून निघू शकतं. जसं एक विचित्र विचार आल्याने आपलं मन सगळं ढवळून निघतं तसं, एक हिंसक विचार आल्याने आपलं मन जसं ढवळून निघतं तसं, एक कामाचा विचार आल्याने आपलं मन जसं ढवळून निघतं तसं, तसंच एक ह्या संकल्पाचा विचार मनामध्ये आला तरी देखील आपलं मन ढवळून निघतं, भावविश्व ढवळून निघतं. आणि त्याचा फायदा पुढच्या त्या क्षणासाठी होतो. आपल्याला सगळे मिळून 24 तासात 8 मिनिटं फक्त हवी आहेत की जी उत्कटतेने भगवंतासाठी गेलेली आहेत. त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही तरंग नाही, निस्तरंग अशा पद्धतीने केवळ भगवंताच्या चिंतनात गेलेले आहेत, भगवंताच्या एकरूपतेत गेलेले आहेत. असं जर का मिळवायचं असेल तर ह्यांना जे 2 तास मिळतात हे मी असं समजतो की ही त्यांच्यावर असलेली स्वामीजींची कृपाच आहे. त्या कृपेचा त्यांनी पुरेपूर वापर करावा. आणि उरलेला जो वेळ आहे त्याच्यामध्ये खूप उत्कटतेने जितके वेळेला जमेल, 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा, 8 वेळा, आपल्या ज्या मध्यवर्ती संकल्पना आहेत त्याचा आठव करावा. नुसतं आठवावं, साक्षीत्व नाही झालं तरी चालेल, ते होतच आठवल्यानंतर, पण त्याची आठवण करावी. त्याची आठवण करणं हा सुद्धा खूप मोठा टर्निंग पॉईंट असतो. आपल्या लक्षात येत नाही आपण इतक्या प्रवाहामध्ये सापडलेले असतो विचारांच्या की एकदम मध्यवर्ती संकल्पनेचा आठवणं हे सुद्धा एक क्रांतिकारक घटना त्यावेळेला ठरते. त्यावेळेला सुद्धा मोठा बदल होतो. तो बदल अशा पद्धतीने होत राहतो आणि असा बदल घडत गेल्याने, असं परिवर्तन घडत गेल्यानेच खरं म्हणजे आत्मदर्शनाच्या मार्गावर आपण जात असतो. आपल्याला 2 तासच मिळतात, हे 2 तासच मिळतात अशा वैषम्याने बघण्यापेक्षा आपल्याला 2 तास मिळतात अशा अत्यंत सकारात्मक भावनेने बघावं. आपल्याला 2 तास मिळतात, लोकांना 2 मिनिटं मिळत नाहीत. काही माणसं कामाच्या रामरगाड्यात इतकी अडकून पडतात, इतकी अडकून पडतात की त्यांना 2 मिनिटं भगवंतासाठी काढता येत नाहीत वेगळी, आणि आपल्याला 2 तास मिळतात. आपण जणू स्वर्गात आहोत असं समजावं. 2 तास कोणाला मिळतात आजकाल? मिळत नाहीत. बाकी अनेक कामासाठी 2 काय 2 2 4 4 5 5 तास मिळू शकतात, पण भगवंतासाठी 2 तास हे एक अद्भुत प्रकार आहे आजच्या काळातला. तो आपल्याला मिळाला याच्याकडे खूप सकारात्मक पद्धतीने बघावं, खूप भावपूर्ण पद्धतीने बघावं. आणि अतिशय उत्कटपणाने असा हिशोब लावावा की आपण दिवसातनं 8 मिनिटं तरी भगवंताला देतो आहोत, दिवसातनं 8 मिनिटं तरी स्वामीजींना देतो आहोत, की ते 1 मिनिट जणू आपला कायापालट करून जाईल अशी 8 मिनिटं. एका मिनिटात जर का कायापालट घडत असेल, एका क्षणात जर का कायापालट घडत असेल भावविश्वाचा, तर असे 8 क्षण प्राप्त करणं, अशी 8 मिनिटं प्राप्त करणं हे म्हणजे असं मी समजेन की जणू भगवंताच्या कृपेचा आविष्कार आहे, स्वामीजींच्या कृपेचा आविष्कार आहे. त्यामुळे याच्याकडे आपण खूप भावपूर्ण पद्धतीने बघावं. हे 2 तास म्हणजे आपल्या जीवनाला लाभलेली सोनेरी किनार आहे असं समजावं. आणि उरलेला जे वेळ आहे त्या वेळात सुद्धा 5 वेळा, 7 वेळा, 8 वेळा, 10 वेळा, 25 वेळा, जितकं वेळा जमेल तितक्या वेळेला आपल्या मध्यवर्ती संकल्पनेचा आठव करावा, त्याचं अनुसंधान टिकवावं, की ती संकल्पनाच आपल्या मनावर आरूढ झाल्याखेरीज राहत नाही. प्रेमभाव हा शब्द मनात आल्यावर तो प्रेमभाव आपल्यावर आरूढ होतोच. हे सगळे शब्द इतके सामर्थ्यशाली आहेत की ते एखाद्या भूतासारखे आपल्या मानगुटीवर बसू शकतात जर का आपण त्यांचा आठव केला तर. स्मर्तृगामी असे ते शब्द आहेत, त्यांचा आठव करावा. असं झालं की आपण सहज ह्या 2 तासांचं सोनं करू आणि आपल्या जीवनामध्ये आत्मदर्शनाचा जो मार्ग आहे त्या मार्गावरनं मार्गक्रमण करू शकू.
साक्षित्व, शरणागती, अंतर्मुखता, स्मरण, प्रेमभाव या संकल्पना नुसत्या विचाराने, यांनी म्हणले कंसामध्ये चिंतनाने असं म्हणलं, स्थिर होणं शक्य आहे का साधना केल्याने स्थिर होणं शक्य आहे? प्रत्येकाची प्रकृती चिंतनशील असेलच असं नाही. साधना आणि चिंतन यामध्ये जास्त जोर कशावर असावा? आजचा दिवस या सत्संगाचा मला वाटतं एकंदरीतच जो रोख दिसतो आहे प्रश्न विचारणाऱ्यांचा, तो आपण केंद्रामध्ये ज्या मध्यवर्ती संकल्पनांचा अभ्यास करतो आहोत तो अभ्यास अधिक आपल्याला तरलतेने, अधिक आपल्याला सजगतेने करता यावा अशा दृष्टीने हे प्रश्न विचारलेले आहेत. या प्रश्नाचं एका अंगाने उत्तर याच्या आधी स्वामीजींनी दिलेलं आहे. ते म्हणजे आधी आपली जी एकांत साधन आहे, ध्यानाची जी साधन आहे, ती आपली पक्कीच झाली पाहिजे, निश्चितच झाली पाहिजे. त्या साधनेचा एका तऱ्हेने पाया असा ठेवून त्याच्यावर आपल्याला त्याच्यानंतर या मध्यवर्ती संकल्पनांचा अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये या साधकांनी प्रश्न विचारताना एक असा त्यांचा रोख दिसतो की चिंतन ही एक गोष्ट आहे आणि आपण एकांतामध्ये बसून जी साधना करतो ती ध्यानाची असेल, ती नामस्मरणाची असेल, ती सद्ग्रंथांची, सद्ग्रंथ वाचनाची देखील असू शकेल. पण त्या ठिकाणी दुसरं परिस्थिती आजूबाजूचं त्याचा परिणाम आपल्यावर नाहीये, आपण एकांतामध्ये साधना करतो आहोत, अशा या साधनेवर जोर असावा का चिंतनाने आपल्याला मध्यवर्ती संकल्पनांचा अभ्यास करता येईल? अशा तऱ्हेचा हा प्रश्न आहे. वास्तविक पाहता चिंतन ही जी साधन आहे, चिंतन ही जी गोष्ट आहे, ती एक साधनच आहे. शास्त्रांमध्ये ज्या साधना सांगितलेल्या आहेत, साधन चतुष्टय असं जे म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये श्रवण, मनन, निधिध्यास आणि तत्वम पदार्थ चिंतन अशा अंतरंग साधना सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मनन ही जी गोष्ट आहे, मनन हे चिंतनच आहे. आपण श्रवण केलेल्या गोष्टीचं परत मनामध्ये उजळणी करणं ही देखील साधनच आहे. श्रवण केल्यानंतर त्याच्या पुढे जी साधनेला सुरुवात होती ती मननाने सुरुवात होते. स्वामी मकरनाथ नेहमी म्हणतात की मननाची जी उणीव आहे ती जास्त श्रवणाने भरून निघू शकत नाही. म्हणजे मनन करता येत नाही म्हणून आम्ही खूप ऐकणार, अशा तऱ्हेचं होत नसतं. समर्थ तर म्हणतात की श्रवणापरीस मनन सार, मनने कळे सारा सार, निज ध्यासे साक्षात्कार निसंग वस्तू. एका तऱ्हेने एका स्टेप बाय स्टेप आपण या साधनेमध्ये पुढे पुढे जात असतो. आता मिलिंददादांनी प्रश्नाला उत्तर देताना एक फार सुंदर अशी गोष्ट सांगितली, ती म्हणजे या मध्यवर्ती कल्पनांचं स्मरण होणं, साक्षीत्व हा शब्द आठवणं. हे आठवणं हे एक प्रकारे चिंतनाला सुरुवात आहे. जशी एखादी ठिणगी पडावी, ही आठव, हा आठव ही ठिणगी आहे असं समजा. आता ही ठिणगी आपल्याला एक प्रकारे फुलवता आली पाहिजे आणि ही ठिणगी फुलते अशा येणे की आपण जे श्रवण करतो त्यामुळे ही ठिणगी फुलवता येते. आपण केंद्रामध्ये सत्संगामध्ये या मध्यवर्ती कल्पनांचा एक प्रकारे अभ्यास करत असतो. अभ्यास म्हणजे कशा तऱ्हेने आपल्याला याचा अभ्यास करता येईल असं एक प्रगट अशा प्रकारचं चिंतन, तसंच स्वामीजींकडून प्रबोधन देखील आपल्याला होत असतं. तसंच आपण शिबिरांमध्ये जातो, शिबिरांमध्ये देखील या मध्यवर्ती संकल्पनांचा अतिशय अंतरंग पद्धतीने अतिशय खोलवर जाऊन अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येतो. त्यामुळे शिबिरांमध्ये शिबिरांमध्ये जाऊन या मध्यवर्ती संकल्पनांचा अभ्यास करणं ही तर एक प्रकारे सुवर्ण संधी असते. त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन खोलवर उतरता येतं. याचं स्मरण झालं की मग हे सगळं जे प्रबोधन स्वामीजींकडून आपण ऐकलेलं असतं, जे प्रगट चिंतन निर्णय साधकांकडून ऐकलेलं असतं, ते आपल्याला आठवतं. ते आठवलं साक्षीत्व अशी गोष्ट आहे. आणि नवीनजींका एक मशहूर हमेशा जो वो बोलते हैं वो एक उदाहरण देता हूं कि हम ड्राइविंग कर रहे हैं और कोई बीच में आ गया, अशा वेळेला साक्षीत्वाचं स्मरण झालं. आता हे साक्षीत्वाचं स्मरण आपल्याला त्या परिस्थितीकडे वेगळेपणाने पाहायला आपोआप उद्युक्त करतं. लगेच आपल्याला आत्मस्वरूपाचं स्मरण होतं. आत्मस्वरूपाच्या स्मरणाबरोबर आपल्याला ही जी परिस्थिती आपल्या समोर आहे, साहजिक आहे, ट्रॅफिक खूप आहे, कुणीतरी मध्ये येणार, एक प्रकारचा ऍक्सेप्टन्स, त्या प्रसंगाकडे वेगळेपणाने पाहणं. पण हे वेगळेपणाने पाहणं हे आधीच आतमध्ये त्याचं आठव होणं आणि मग ते आपल्या त्याचं इम्प्लिकेशन होणं, इम्प्लिमेंट होणं, ती आयडिया, हे इम्प्लिमेंट होणं जे आहे ते आपल्याला या आठवामुळे होतं. आणि त्याचा आपल्याला मुख्यतः आपल्याला श्रवणामुळे ही गोष्ट घडत असते. आपल्याला जे केंद्रामध्ये श्रवण घडतं त्यामुळे आपल्याला त्या दृष्टीने पुढची पावलं आपल्याला टाकता येतात. या मध्यवर्ती संकल्पना त्यांनी जे आपण जे अभ्यास करतो जे सांगितल्यात, साक्षीत्व, शरणागती, अंतर्मुखता, स्मरण, प्रेमभाव, अगदी सिक्वेन्स देखील त्यांनी जसा केंद्रामध्ये असतो तसाच सांगितलेला आहे. या महिन्याची मध्यवर्ती संकल्पना साक्षीत्व आहे आणि उद्या आपण शरणागतीमध्ये प्रवेश करतो आहोत. आता हा प्रवेश कसा आहे? काल आम्ही साक्षीत्वानी पाहत होतो आणि आज आम्ही शरणागतीमध्ये कसे उतरणार असं आपल्याला एक प्रकारे मनामध्ये वाटतं. जो साक्षी होता, आत्मरूप राहून जो साक्षी होता, मी आत्मा आहे असा भाव ठेवून, आत्मभाव ठेवून जो सर्व प्रसंगांकडे, स्वतःच्या देहाकडे, सगळ्या परिस्थितीकडे जो साक्षीत्वाने पाहत होता, विचारांकडे ध्यान करताना जो साक्षीत्वाने पाहत होता, तो आता उद्या शरणागत भावामध्ये जाणार आहे. कसा जाणार शरणागत भावामध्ये? शरणागत भाव म्हणजे काय, शरणागती म्हणजे काय, याच्याविषयी जर आपण स्वामीजींकडून ऐकलेलं असेल, निरूपण जर ऐकलं असेल, तर आपल्याला शरणागत कसं व्हायचं? जो आपण म्हणून आपण आपल्याला जे समजतो आहोत, आपण म्हणून वेगळे जे समजतो आहोत, तसे वेगळे नसून आपण भगवंताशी एकरूप आहोत, ही एकरूपत्वाची भावना म्हणजेच शरणागती आहे. ज्ञानोबा जसं म्हणतात की तरंगू लहानू परी सिंधूसी नाही भिन्नू, तैसा ईश्वरी मी आणू नोहे चिमा. अशा तऱ्हेने परमेश्वराची शरणागती, त्याच्याशी एकरूपता, त्याच्या आड येणाऱ्या गोष्टी, मी पण आड येतो आहे, माझ्यातल्या ज्या अहंकाराच्या भावना आहेत, दांभिकतेच्या भावना आहेत, या भावना आड येत आहेत. आता या आड येणाऱ्या भावना आपल्याला टाकून द्यायच्या आहेत. आपल्याला मी कुणी नाही, मी देहभावानी कुणी नाही, देहाच्या अंगाने वेगळा मी कुणी नाही, मनाच्या अंगाने वेगळा मी कुणी नाही, तर मी तोच आहे, आत्मरूपच मी आहे. अशा तऱ्हेचा भाव ठेवून त्या भगवंताशी आपल्याला शरणागत व्हायचं आहे. याच्यामध्ये मुख्यतः सद्गुरूंनी दिलेला जो उपदेश आहे, तो उपदेश हा मध्य आहे. एका तऱ्हेने खुंटा ज्याला म्हणतो, खुंटा बळकट धरणं, तो खुंटा बळकट असला पाहिजे. म्हणजे मी आत्मरूप आहे, मी शरीर मन आणि बुद्धी नाही, हेच पक्क धरलं की मग त्या अंगाने मग आपल्याला सर्व संकल्पनांचा अभ्यास आपल्याला करता येणं शक्य आहे. आणि त्यांनी याच्यामध्ये जसं म्हणले की चिंतन, सगळ्यांचीच प्रकृती चिंतनशील नसते, मग चिंतन जर करता येत नसेल तर मग या मध्यवर्ती संकल्पनांचा अभ्यास करता येणार नाही का, अशा तऱ्हेचा एक भाव आहे. तर चिंतन ही जी गोष्ट आहे ही आपल्याला स्वाभाविक आहे. मन जे आहे, मन, मनामधले विचार, आणि मनामधले विचार एका ठराविक दिशेने जाणं, ठराविक दिशेने जाणं, एका गोष्टीचं मनन घडत राहणं, एका गोष्टीचा विचार करत राहणं, त्याच्यातून ती गोष्ट चित्तामध्ये उठत राहते आणि चित्तामध्ये एक प्रकारे त्या गोष्टींच ती गोष्ट घोळली जाते. याला चिंतन असं म्हणतात. सतत चित्तामध्ये एकाच गोष्टीचं चिंतन होणं. मग आपल्या ठिकाणी जर या मध्यवर्ती संकल्पनांचं चिंतन घडत नसेल, जर मी आत्मस्वरूप आहे अशा अनुसंधानाचं चिंतन जर आपल्या ठिकाणी घडत नसेल, तर मग कुठलं चिंतन घडतं? चिंतन तर होत आहे, काहीतरी आपण विचार करतो आहोत. भगिनी वर्ग जर असेल तर उद्या कुठली भाजी करायची, चिंतन घडतं की नाही? निश्चित चिंतन घडतं. उद्या डब्यामध्ये काय द्यायचं, भाज्या आवडत नाहीत, काय करणार काय? प्रश्न स्वामीजी मला म्हणले कि आमची जावयाचं सांग, आमचे जावय बापू सध्या पुण्यामध्ये आलेले आहेत, त्यामुळे जावयांना आवडणाऱ्या गोष्टी कशा करायच्या असं चिंतन होणं शक्य आमच्याकडे घडत आहे. हे चिंतन आपलं बाह्य या गोष्टींचं, आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींचं चिंतन घडतं की नाही, आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींचं चिंतन घडतं की नाही, चिंतन घडतं. याची हे चिंतन फक्त आपल्याला वळवायचं आहे, त्या चिंतनाची दिशा आपल्याला वळवायची आहे. चित्तामध्ये ध्यास जो आहे तो विषयांचा ध्यास असतो. चित्तम चित विजानीयात तकार रहितम यदा तकार तू विषयात ध्यास. चित आणि चित्त हे दोन्ही एकच आहेत, फक्त चित्तला, चित्त म्हणजे परमात्मा आत्मस्वरूप, त्याला त आणखीन जोडला की चित्त होतं. चित्त का होतं तर त म्हणजे विषयाचा ध्यास. जीवाला जो विषयाचा ध्यास लागलेला असतो त्यामुळे चित्त जे असतं ते भगवंताचं चिंतन न करता विषयाचं चिंतन करतं. हे विषयाचं चिंतन बाजूला जाऊन जर भगवंताचं चिंतन घडेल, भगवंताचं चिंतन कसं घडेल तर भगवंताचं जर आपल्याला सुख अनुभवायला यायला लागलं. मगाशी मिलिंददादांनी जी ओवी सांगितली ज्ञानोबांची की मोटके निमिष भरी देतू जाय, त्याच्या पुढे ज्ञानोबा जे म्हणतात की मग जे जे का निमिख, एक निमिष आपल्याला मिळालं, ते म्हणले तसं 8 मिनिट, 1 मिनिट आपल्याला मिळालं एका प्रहरामध्ये, त्या मिनिटामध्ये आपल्याला भगवंताचं सुख अनुभवायला येतं. मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, भगवंताचं सुख अनुभवायला आलं. आपण भगवंताला ते एक निमिख दिलं आणि त्यामुळे काय झालं तर आपल्याला आत्मसुख अनुभवायला आलं. तेतुले अरोचक विषयी घेईल, असं होईल की भगवंताचं सुख आपल्याला अनुभवायला आलं आणि मग विषयांच्या विषयी अरोचक होईल, विषयांच्या विषयीची आवड कमी होईल. एकंदरीत काय असतं की आपल्याला जी आवड असते ज्यामुळे आपल्याला सुख होत असतं त्या सुखाचं चिंतन आपल्याला घडतं. भगवंताच्या सुखाची आपल्याला आवड निर्माण झाली की मग तेच आपल्याला आवडायला लागेल. 1 मिनिट मिळालेलं सुख आणखीन 1 मिनिट मिळावं, आणखीन 1 मिनिट मिळावं, अशा तऱ्हेचं मनालाच ध्यास लागेल, मनच चिंतन करायला लागेल आणि मग या सगळ्या ज्या मध्यवर्ती कल्पना आहेत त्या सगळ्या सोप्या होऊन जातील. अंतर्मुखता, बहिर्मुखतेच्या विरुद्ध अंतर्मुखता आहे. मन बहिर्मुख होतं विषयांकडे धावतं, तेच अंतर्मुख होऊन आत्मस्वरूपाकडे वळलं, भगवंताच्या सुखाकडे वळलं की अंतर्मुखतेचा अभ्यास आहे. स्मरणामध्ये, स्मरणामध्ये सुख आहे, भगवंताच्या स्मरणामध्ये सुख आहे. कुंतीचं उदाहरण आहे, कुंती म्हणते की मला दुःख दे. कारण दुःख दे का, तर दुःखाच्या काळामध्ये मला भगवंताचं स्मरण होतं आणि भगवंताचं स्मरण झालं की सुख होतं. म्हणून तू मला दुःख दे अशी कुंती भगवंताकडे मागते. स्मरणामध्ये सुख आहे. सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी अंतर्यामी परमात्मा आहे अशा भावानी जर प्रेम करता आलं, प्रेमभाव ठेवता आलं, ठेवता आला तर त्याच्यामध्ये सुख आहे. हे सुख आपल्याला पुढचं चिंतन करायला, पुढचा अभ्यास करायला उद्युक्त करेल. आणि मुख्यतः स्वामीजींनी सांगितलं तसं आपली मुख्य साधना, ध्यानाची साधना, एकांत साधना ही मुख्यतः करून मग आपल्याला त्या आधारावर, त्या अधिष्ठानावर आपल्याला या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यास चिंतनानेच होऊ शकेल, चिंतनाला पर्याय नाही. चिंतनशील मी नाही म्हणून मी संकल्पनांचा अभ्यास करू शकत नाही अशा प्रकारचं आपल्याला बोलता येणार नाही. तर मिलिंदाजांनी सांगितलं तसं आठव, आठवातून श्रवणाचं स्मरण, मनन, चिंतन आणि निधिध्यास या अंगाने आपल्याला या गोष्टींचा अभ्यास करता येईल. हा अभ्यास आपल्या हातून घडो अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करून मी इथेच संपतो.
माझ्या समोर काही चिठ्ठ्या आल्या, त्याच्यात एक अशी होती की आज श्रावण शुद्ध प्रतिपदा आहे अशी एक चिठ्ठी होती. आपल्याला ती आली त्यामुळं जरी आता त्याचा संदर्भ तसा कालबाह्य झाला असला तरी देखील आनंदाची गोष्ट अशी की त्या दिवशी श्रावण शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी स्वामी माधवनाथांना, म्हणजे बाळासाहेब वाकड्यांना पूर्वाश्रमीच्या, स्वामी स्वरूपानंदांनी संप्रदायाचे उत्तराधिकार दिले तो दिवस श्रावण शुद्ध प्रतिपदेचा. त्या तऱ्हेने आजचा दिवस पूर्वी साजरा होत असे म्हणून ती चिठ्ठी आली असावी. मुख्यतः अजून दोन चिठ्ठ्या आल्या. एक आहे पंढरपूर संबंधी निवेदन करणे आणि दुसरी आहे पंढरपूर आनंद यात्रा वेटिंग लिस्ट बाबतचे निवेदन, असं लिहिलेल्या अशा दोन चिठ्ठ्या आल्या. आपल्यापैकी पंढरपूरच्या आनंद यात्रेमध्ये जे पुण्यातून माझ्या कल्पनेप्रमाणे 700 किंवा 750 असं बुकिंग आपण केलं, त्यामध्ये सरळ असणारी अशी जी मंडळी आहेत या 750 आकड्याच्या अंतर्गत, जे 750 या आकड्याच्या बाहेर आहेत त्यांच्या दृष्टीने महत्वाचं असं निवेदन आहे, आनंदाचं असं निवेदन आहे. ते म्हणजे आपल्याकडे जेवढ्या म्हणून वेटिंग लिस्ट वर जेवढी नावं होती तेवढी नावं निवासाची उपलब्धता आणि एसटी गाड्यांची उपलब्धता या दोन्ही झाल्यामुळं आता आपल्याकडे वेटिंग लिस्टवर एकही नाव नाही. आपल्याकडे ज्यांनी नावं दिलेली आहेत त्या सगळ्यांच्या शेट सर इथं आहेत, ऍडमिशनचा काळ आहे. कन्फर्म असं त्यांचं सीट आहे. आपला एकूण जो आकडा आहे, एकूण जी संख्या आहे, ती संख्या तशीही माझ्या कल्पनेप्रमाणे पुण्यात 600 ते 625 आणि परगावचे जास्तीत जास्त 150 अशी 750 घ्यायची ठरलेली होती. मागच्या वर्षी आपण 1000 लोक गेलेले होतो आणि 4 वर्ष आपणच काम वाढवलं आणि 4 वर्षानंतर काम वाढलेलं असताना 750 जणांनाच घेऊन जाऊ असं म्हणणं म्हणजे तसा एक प्रकारे अन्यायच होता. पण एका व्यापक अर्थाने तिथं गैरसोय होऊ नये म्हणून एक मर्यादित अशी गोष्ट ती ठेवलेली होती. निवास, प्रवास आणि भोजन या गोष्टी जर नीट नसतील तर साधना शिबिर होऊ शकत नाही. तर या जूनमध्येच आम्ही काही जण पंढरपूरला गेलेलो होतो आणि निवासाच्या बद्दल ही आपल्याला निश्चिंतता झाली. तसंच एसटी गाड्या देखील आपल्याला पुरेशा संख्येमध्ये मिळत आहेत असं असल्यामुळं यावेळची देखील संख्या माझ्या कल्पनेप्रमाणे किती 1000 किती आहे 1000 अशी संख्या नेमकी आपली झाली. त्यामुळं तर आपण सगळे ज्यांनी नावं दिलेली आहेत ते सगळे पंढरपूरला येणार आहेत आणि आपण सगळे मिळून पंढरपूरला जाणार आहोत. याच्याबरोबरच काही गोष्टी उघड आहेत की आता जी नावं आहेत ती नावं आणि वेगवेगळ्या ठिकाणी असणारं बुकिंग आणि पैसे भरणं हे या महिन्यात सुरू करायचं असल्यामुळं कॅन्सलेशन जर झालं कोणत्याही कारणासाठी तर प्रवास आणि याचे सगळे पैसे भरून झाल्यानंतर कॅन्सलेशन करता तेवढे पैसे भरले तेवढे पैसे मंडळाला परत देता येणार नाहीत. एकदा त्या त्या एजन्सीजकडे पैसे दिले तेवढे की हेही आपण लक्षात ठेवा. 18 सप्टेंबरला आपण पंढरपूरला 18, 19, 20, 21 अशी पंढरपूरची आनंद यात्रा आहे. याचा अर्थ असा नाही की कॅन्सलेशन करता त्वरा करा असं मला सांगायचं नाहीये. पण सगळ्यांची नावं निश्चित झाल्यामुळं आणि तेवढे तेवढे पैसे संबंधित ठिकाणी भरल्यानंतर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत उद्भवणाऱ्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा तुम्हाला सांगितल्या. कॅन्सलेशनचा तुमच्या कोणाचाही प्रश्न नाही आणि कोणाचाच प्रश्न राहणार नाही. आता हा जो ऑगस्ट आहे या ऑगस्टमध्ये पंढरपूरच्या सगळ्या आनंद यात्रेचं प्लॅनिंग आपण ठरवलं तर मे अखेर बुकिंग, जून आणि ऑगस्ट पंढरपूरचं प्लॅनिंग, सप्टेंबरमध्ये आनंद यात्रा, जुलैमध्ये गुरुपौर्णिमेमुळे पंढरपूर हा शब्दच उच्चारायचा नाही तसे बरोबर आपण चाललेले आहोत. आज जुलै अखेर आहे आणि आपल्या वेगवेगळ्या समित्या या कामाला आधीच लागलेल्या आहेत आणि त्या आपल्या आपल्या तऱ्हेने हे सगळं निभावतील, ही कार्य ही कामं वेळेवरी पूर्ण होतील. पण ही आनंदाची बातमी सर्वांना सांगायची आहे. इथं सांगितली की सगळीकडे ती आपोआप पसरते असं असल्यामुळं तुम्हाला सांगितलं. पण केंद्रामध्ये हे मधून अधून सांगितलं जाईल वारंवार, कारण जे वेटिंग लिस्टवर आहेत आणि निवांत आहेत त्यांना हे समजणं गरजेचं आहे म्हणून हे सांगितलं. हरिओम तत्सत.
अच्छा, कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल. सद्भक्त अभिजित धोंडफळे पसायदान सादर करतील. तत्पूर्वी एक दोन निवेदन आहेत. आज पूजनीय स्वामीजींना सर्वांनी मनोमन नमस्कार करायचा आहे. पुढील 5वा रविवार हा 30 ऑक्टोबर या दिवशी येईल, तेव्हा या 5व्या रविवारच्या कार्यक्रमासाठी 30 ऑक्टोबरला आपण पुन्हा इथे एकत्र येणार आहोत. गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित झालेली स्वामीजींच्या गुरुवारच्या सत्संगाची जी सीडी आहे ती आपल्याला हॉलच्या मागच्या बाजूला ग्रंथविक्री टेबल आहे तिथे आपण आपली ऍडव्हान्स बुकिंगची रिसीट दाखवून घेऊ शकता किंवा आपल्याला खरेदी करायची असेल तर तीही घेऊ शकता. भूगाव श्री साधकाश्रम येथील शिबिर 26, 27, 28 ऑगस्ट या दिवशी आहे. इच्छुक साधकांनी सद्भक्त राजेंद्र कुलकर्णी यांना ग्रंथविक्री टेबल जवळ भेटावे. निवेदन संपले. आता पसायदान होईल आणि मग आपला कार्यक्रम संपेल.
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात
फर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलणे जे अर्णव पीयूषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नीति लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी तेथ म्हणे श्री विश्वेशरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला भरोनि सद्भावाची अंजुळी मियावो विया फुले मोकळी अर्पिली आंघ्रियुगुली विश्वरूपाचा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ